चीनीमंडी.com पॉडकास्ट।
प्रियांका रेड्डी रेप प्रकरणातील चार आरोपींचा एन्काउंटर। हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले चार आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत। हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले, मात्र ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचं पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या। ही घटना आज पहाटे 3 वाजता घडली। हैदराबादमध्ये एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिला ठार मारण्याचा आरोप या चार आरोपींवर होता। हैदराबाद पोलीस आयुक्तांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे। तपासादरम्यान या चार आरोपींना पोलीस घटनास्थळी नेत होते, मात्र दरम्यानच्या काळात हे चारही आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते। त्यानंतर पोलिसांनी या चौघांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना दाद देत नसल्याचं पाहून शेवटी पोलिसांनी चौघांवर गोळ्या झाडल्या। यात या चौघांचा मृत्यू झाला। आरोपींनी पोलिसांच्या हातातील शस्त्रे खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या अशी माहिती तेलंगणचे कायदे मंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी दिली। शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरिफ अशी या चार आरोपींची नावं आहेत। या चौघांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं। तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी त्यांना घटनेची माहिती मिळवण्यासाठी घटनास्थळी नेलं। ही घटना नेमकी कशी घडली हे पोलिसांना तपासायचं होतं, मात्र या दरम्यान या चौघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। चारही आरोपी पळून जात असल्याचं पाहून पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। हैदराबाद बलात्कार आणि खून प्रकरणानंतर या चौघांना फाशी द्यावं अशी मागणी देशभरातून होत होती। 27 नोव्हेंबरच्या रात्री 27 वर्षीय महिला डॉक्टरवर या चौघांनी अमानुष अत्याचार केले। दारू पिऊन असलेल्या या आरोपींनी महिला डॉक्टर आपली स्कूटी पार्क करत असल्याचे पाहिले आणि त्यांनी आपली योजना आखली। त्यांनी स्कूटीची हवा काढून टाकली आणि मदतीचा बहाणा करून तिचा मोबाईल काढून घेतला। त्यानंतर त्यांनी बलात्कार केला आणि गळा दाबून तिची हत्या केली। आरोपी इथवरच न थांबता त्यांनी तिचं शव ट्रकमध्ये लादून टोल नाक्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या उड्डाण पुलावरून ते खाली फेकून दिलं। पहाटे दूधवाल्यानं शव पाहून पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर हा अमानुष प्रकार उघडकीस आला।